प्रश्न क्रमांक 67. आजकाल सभोवार असे दिसते की नीतिनियम, सत्य, सदाचार वगैरे मूल्ये न पाळणाऱ्यांनाच विजय, श्रेष्ठत्व, लौकिक सत्ता, संपत्ती प्राप्त होतात. अशा अवस्थेत नीतिमूल्यांच्या परिपालनाकडे सामान्य मनुष्य कसा आकर्षित व्हावा, त्याची जिद्द कशी टिकावी?
सदाचारी नीतिमान राजा म्हणजे राज्यकर्ता निर्माण होईल तेव्हाही परिस्थिती पालटेल. तोवर सज्जन व्यक्ती व्यवहारातही सुखी होते असे वातावरण निर्माण होण्याची फारशी शक्यता नाही. आपण लोकसत्ता मानतो तेव्हा सज्जन माणसं, सदाचारी व्यक्ती चांगल्या प्रकारे संघटित होतील आणि सामुदायिकरित्या व्यापक प्रमाणावर प्रयत्न करतील तर त्यामुळे योग्य परिस्थिती निर्माण होऊ शकेल. हे झाले समष्टीकरता, समाजाकरता. व्यक्तीच्या दृष्टीने विचार करताना प्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की सत्य न मानणारा, नीतिनियम मोडणारा अनाचारी माणूस केवळ तसा असतो, दुर्वर्तनी असतो, भ्रष्ट असतो, म्हणून यशस्वी होतो, वैभव मिळवतो हे प्रत्येक वेळी खरं असतं असं नाही. जो यशस्वी होतो तो प्रथमतः व्यवहार चतुर असतो, धूर्त असतो आणि आळशी नसतो, त्यामुळे त्याच्या प्रयत्नाला यश मिळते. उलट चाणाक्ष नसलेला, व्यवहार शून्य, गबाळा, आळशी मनुष्य कितीही नीतिमान असला तरी तो यशस्वी कसा होणार? तेव्हा यशस्वी होण्यासाठी व्यवहार चातुर्य, चाणाक्षपणा, उद्यमशीलता या गुणांची प्रथम आवश्यकता असते. सज्जन मनुष्य, नीतिमान मनुष्य पुरेसा प्रसंगावधानी, बुद्धिमान आणि सातत्याने प्रयत्न करणारा असेल तर आजच्या परिस्थितीतही यशस्वी होऊ शकतो. ज्यांनी ऐश्वर मिळवले ते सगळेच अनीतिमान होते व आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. तरी पण विचारलेल्या या प्रश्नामध्ये पुष्कळ अर्थ आहे. या स्वरूपाचा प्रश्न आत्ताच उत्पन्न झालाय आणि आपल्यालाच पडतो असं समजण्याचं कारण नाही. अगदी महाभारत कालापासून हा प्रश्न गंभीर स्वरूपात उपस्थित झालाय. धर्मराज युधिष्ठिराला द्रौपदीने असाच प्रश्न विचारला होता. ती म्हणते, तुम्ही स्वतःला धर्माचरणी म्हणवता पण सत्यनिष्ठ, धर्माचरणी, नीतिमान इत्यादी इत्यादी तुम्ही वनवासात हाल अपेष्ट भोगतात आणि तो दुष्ट दुर्वर्तनी दुर्योधन मात्र तिकडे ऐश्वर्यानं राजविलासांचा उपभोग घेतोय, सुखानी नांदतोय, हेच का तुमच्या धर्माचरणाचं फळ? तेव्हा धर्मराजानं उत्तर दिलं की द्रौपदी, सुखाच्या प्राप्तीसाठी धर्माचरण असं जर म्हणायचं असेल तर धर्माचरण आणि व्यापार यात अंतर काय राहिलं? धार्मिक वर्तन हे सुखाच्या विनिमयाचं साधन नव्हे. मी इतक्या प्रमाणात धर्मानं वागलो आता इतक्या प्रमाणात सुख मला मिळालंच पाहिजे असं काही म्हणता येणार नाही. धर्म ही काही दर्शनी हुंडी नव्हे की जी सुखविलासाच्या पेढीवर लगेच वटवली जाईल. सत्यनिष्ठेमुळे, धर्मामुळे, नीतीमुळे मनुष्याचं शील चारित्र्य वाढत जातं, त्यामुळे तो संतुष्ट आणि समाधानी राहू शकतो. बाहेरची प्रतिकूलता त्यात फारसा व्यत्यय आणू शकत नाही आणि तिने मिळवलेल्या ऐश्वर्याचे त्याला आकर्षणच नसतं. व्यवहारातही असे सदाचरणी राहणं अगदी अशक्य असतं असं नाही. साध्वी स्त्रीची मनोवृत्ती या दृष्टीने उदाहरण म्हणून विचारात घेण्यासारखी आहे. अशा स्त्रिया शोधण्यासाठी फार दूर जाण्याचे कारण नाही. आपल्या संस्कृतीच्या पुण्याईनं अशा सुगृहिणी आपल्या आसपास पुष्कळ आहेत. गुणग्राहकतेनं पाहिलं तर आपल्या घरातही आढळतील. बहुसंख्य स्त्रियांच्या या वृत्तीमुळेच अगदी सामान्य परिस्थितीतील पुरुषांचेही संसार सुखाने होत आहेत. साध्वी स्त्री आपल्या ऐश्वर्याची वा सुखसोयीची तुलना नटीच्या वैभवाशी करीत नाही. सतीत्व राखून कोणत्याही नटीला प्रगती करून घेता येत नाही असा आपला अनुभव चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या एका महिलेनंच सांगितलेला आहे. ती पतीनं मिळवून आणलेल्या धनात कोंड्याचा मांडा करून संतोषानं नांदते आणि आपले कुटुंब कौशल्यानं सांभाळतं. ती फार तर थोडासा हट्ट करील, रुसवा धरेल, पण तो आपल्या नवऱ्याजवळ. त्यानं हट्ट पुरवला तर उल्हसित होईल, पण हट्ट पुरला नाही म्हणून घराबाहेर पडून वाममार्गाला लागणार नाही. कशीही वागेन पण माझी, दूरदर्शन यंत्राची समजा, इच्छा पूर्ण करून घेईनच असे ती म्हणणार नाही. तसे तिच्या मनातही येणार नाही. ऐश्वर्याच्या आणि विलासाच्या वस्तूंसाठी स्त्री अशी दुराग्रही होईल तर फारच थोड्या पुरुषांचे संसार उभे राहतील. आपल्या संस्कृतीतील स्त्रियांची ही जी मनोभावना आहे तिला वृत्तीचे प्रतीक मानावे आणि धर्माच्या सदाचाराच्या संदर्भात अशी वृत्ती प्रत्येकानं बाळगावी म्हणजे वरील प्रश्न उत्पन्न करणारी परिस्थिती फारशी भोसणार नाही. मला जेवढं न्यायानं मिळेल तेवढंच माझं, त्याच्या बाहेरचं जे ते माझं नाही, मला त्याची अपेक्षा नाही अशी धारणा जर दृढावली तर प्रतिकूल परिस्थितीतही फारशी व्यथा उरणार नाही.